95 Red FM वर 9:25 मिनट्स मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत अँड मॉर्निंग नंबर वन मध्ये सराफांची दुकानं उघडली आणि आपल्या आनंदाला पारावार उरलेला नाहीये. स्पेशली लग्न सराई आहे आणि एकूणच ज्या लोकांकडे तारखा फिक्स होत होत्या त्यांना जरा टेन्शन होतं की बाबा रे बाकी दागिने नाही मिळाले, ठीक आहे मॅनेज करू, पण मंगळसूत्राचा दागिना तर बनवून मिळाला पाहिजे, तो तरी मिळेल की नाही. पण आता जरा रिलॅक्स झालेली आहेत मंडळी. पण हो, काही लोकांना आहे ना बराच त्रास झाला या संपाचा. स्पेशली पाडवा सण सगळ्यांचा खाली गेला रे मॉर्निंग नंबर वन मध्ये. एकूणच खरेदी थांबली होती, 42 दिवस प्रतीक्षा केली सगळ्यांनीच आणि आता संप मागे घेतला गेलेला आहे. 6601935 काय एकूण तुम्ही सहन केलं या नंबरवर फोन करून सांगा. काय एकूण भावना आहेत आनंदाच्या त्या पण सांगा. सहन केलं म्हणजे आपल्याला खूप काय असं हे नाही, पण येस काही लोकांना खूप जास्त दुःख झालेलं आहे. सो जो भी आपके मन में है बोल के दिखाए, हम वो सुनाएंगे. देसी कलाकार का टाइटल ट्रैक एंजॉय. फिर एक और इम्पोर्टेंट बात बताऊंगा. सुपर हिट्स 93.5 रेड एफएम बजाते रहो.